अध्याय 9. एका विस्तीर्ण वाळवंटातून आमची बस पुढे जात होती. कधीकधी मातीची घरे असलेली तुरळक गावेही दिसत होती. उंटांचे ताफे त्या सपाट प्रदेशातून वाट काढताना दिसत होते. उंटांच्या पाठीवर भरपूर सामान असले तरी आपली लांब लचक मान इतर अवयवांसहित लयबद्ध रीतीने हलवीत ते अगदी डौलात चालत होते. तळपत्या सूर्याच्या उष्णतेत भटके लोक एकतर उंटावर बसलेले होते अथवा त्या विश्वासू प्राण्याबरोबर चालत होते. उष्म्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांनी उन्हाने फिकट पडलेले आणि वाळूने माखलेले फेटे डोक्याभोवती बांधले होते. मी पाहत होतो की इराणच्या वाळवंटातील निरभ्र आकाशाखालील जीवनशैली आणि माझी सध्याची जीवनशैली यामध्ये काहीच साम्य नव्हते. मला वाटले मी भूतकाळातच प्रवेश केला आहे. पश्चिम क्षितिजावर सूर्याने जशी विश्रांती घेतली तसे चमचमणाऱ्या तारकांनी सुशोभित अशा पर्शियन रात्रीने आपल्या आगमनाची सूचना दिली. वातावरण इतके स्थिर आणि शांत होते की पडता क्षणीच मला डुलकी लागली. काही मिनिटांनी मी डोळे उघडले. तोच डोळ्यांसमोर जणू काही वीजच चमकली. नियॉनच्या तेजस्वी प्रकाशाने सजलेले फलक इतके प्रखर होते की त्यासमोर तारकांचा प्रकाश फिका पडू लागला. मोबिल, शेल, एक्सन, टेक्साको असा भास झाला की आम्ही अनेक शतकांचा प्रवास काही मिनिटातच केला आहे आणि ही बस म्हणजे एक कालयंत्रच आहे. मी आणि चालकाचा अपवाद वगळता इतर सर्वजण झोपी गेले होते. आम्ही तेहरान शहराच्या वेशीवर आलो होतो. इराणच्या शहाने विदेशी तेल कंपन्यांना आमंत्रित करण्यासाठी येथे गालिचाच अंथरला होता. मी जिथे बसलो होतो तेथून संपूर्ण शहर प्राचीन वाळवंटाच्या समुद्रात तरंगणारे एक प्रकाशमान बेट भासत होते. तेहरानमध्ये आम्हाला काही पर्यटक भेटले. त्यांनी आम्हा तिघांना इतर पाश्चात्य युवक ज्या ठिकाणी नेहमी जातात अशा एका हॉटेलमध्ये आणले. आमच्या खोलीत जाण्यासाठी आम्ही जशा पायऱ्या चढू लागलो तसे प्रत्येक पायरीबरोबर हशीशचा उग्र दर्प नाकात अधिकाधिक झोंबू लागला. इंग्लंड, जर्मनी आणि कॅलिफोर्नियातील हिप्पी पलंगावर तसे जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कांठळ्या बसविणाऱ्या स्टिरिओच्या स्पीकर्समधून आयन बटरफ्लाय या रॉक समूहाचे इंड गेड्डा डा विडा हे गाणे वाजत होते. सर्वच्या सर्व नशेत धुंद होते. आपले सोनेरी केस संपूर्ण चेहऱ्यावर विखुरलेल्या अवस्थेतील एका तरुणाने झिंगत आमच्यासमोर येऊन म्हटले, मित्र हो या, आपले स्वागत असो. अर्धोन्मिलित नशेने लालबुंद झालेल्या डोळ्यांची उघडझाप करीत तो बरळला, घ्या, एक झुरका घ्या, हवी तेवढी घ्या. त्याने हशीश चरसाची एक नळी खेचून घेतली, धूर आत ओढला व आमच्यासमोर धरून म्हणाला, घ्या, एक घ्या. खोलीतील टेबलावर चरसाचे अनेक गोळे पडले होते. तेथील प्रत्येक जण या गोळ्यातील छोटासा भाग एकतर ओढण्यासाठी किंवा तोंडात ठेवून चघळण्यासाठी घेत होता. आम्हाला असे अनुभव नवीन नसले तरी हा मात्र अतिरेकच होता. रॅमसे भीतीने म्हणाला, बाप रे, एक ग्रॅम चरस जवळ ठेवला तरी फाशीची शिक्षा होऊ शकते आणि तुम्ही इकडे किलोच्या किलो चरस बाळगुनात. जेफ त्याची री ओढीत म्हणाला, तुम्हा लोकांना वेडबीड तर लागले नाही ना? या खोलीतील धूर अगदी खालच्या मजल्यापर्यंत पोचलाय. तुम्ही सर्व मराल या नादापाई. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेला एक हिप्पी ओरडला, ए डरपोक, चल चालता हो इथून. पिंजारलेले सोनेरी केस असलेल्या एका तरुणीने तोंडात बटाट्याचे वेफर्स कोंबले आणि चावत चावत ती म्हणाली, तुम्हाला नशा वगैरे काही माहीतच नाही वाटतं. आम्हाला घेऊन जाणारा तरुण म्हणाला, उगीचच घाबरू नका, हवे तर घ्या, नाहीतर आपला रस्ता धरा. आणि तो देखील चरसाची नळी ओढू लागला. आम्ही तिघेही एकमेकांकडे डोळे विस्फारून पाहू लागलो. जेफ पुटपुटला, आपण इथून गेलेलेच बरे. अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटची ताकीद आमच्या मनावर कोरली गेली होती. आम्ही वेगाने जिना उतरून खाली येत असतानाच आम्हाला 3 पोलीस जिनात चढताना दिसले. मी धोका तत्क्षणी ओळखला. हे हिप्पी नशेत इतके धुंद आहेत जणू एका ढगावर चढले आहेत. त्यांना मेघांचा गडगडाट आणि विजेचा तडाखा नक्कीच मिळणार. तेहरानमध्ये मी इस्लामच्या अनुयायांचे शांतपणे अध्ययन करू लागलो. धर्माला त्यांच्या जीवनात खूपच महत्त्वाचे स्थान होते आणि इस्लाम त्यांच्या वृत्तीत खूप सौंदर्य खुलवीत होता. सामान्य देवभिरू मुसलमान लोकांचा धार्मिक प्रामाणिकपणा मला खूप प्रेरणा देत होता. परंतु जेव्हा मी इस्लामच्या नावाखाली अतिरेक करणाऱ्यांना भेटत असे तेव्हा त्यांना पाहून मात्र भीतीने माझी गाळण उडत असे. जगातील धर्मांचे सार समजण्याचा उद्देश असल्यामुळे मी ते नीट समजून घेण्याचा प्रयत्न करू इच्छित होतो. इराणमधील गावाकडील प्रदेशात प्रवास करीत आम्ही मेशेद या नगरात आलो. हे नगर शियापंथीयांचे तीर्थस्थान आहे. या ठिकाणी मी काही दिवस एकटेच राहण्याचा विचार व्यक्त केला. त्यानुसार जेफ आणि रॅमसेने काबूल अफगाणिस्तान येथे भेटण्याचे मान्य केले. मला पाहून तेथील लोकांना नक्कीच नवल वाटले असणार. पाठीवर रोळणारे केस वाढलेला एक अमेरिकन तरुण टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घालून एकटाच एका मशिदीसमोर बसून कधी कुराणाचे अध्ययन करीत आहे तर कधी ध्यान करीत आहे. एका मनुष्याने मला दुरून पाहिले आणि माझ्याजवळ आला. 40 इतल्या उंचापुऱ्या करडे डोळे आणि उजळ वर्ण असलेल्या त्या मनुष्याने पांढरी शुभ्र वस्त्रे आणि पागोटे घातले होते. त्याने नम्रपणे मस्तक झुकवले आणि म्हणाला, महाशय, माझे नाव इब्राहिम. मी मेशेद या पवित्र नगराचा निवासी आहे. मी माझा हात पुढे केला. तुम्हाला आमच्या धर्मात रुची आहे असे वाटते. मी तुमच्याशी बोलू शकतो का? माझ्या जीवनासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर तो मला इस्लामविषयी शिकवण्यास तयार झाला. त्याने आकाशात पाहिले व गंभीर आवाजात म्हणाला, सर्व शक्तिमान अल्लाहने तुमची माझी भेट या पवित्र समयी आणि पवित्र स्थानी घडवून आणली आहे. या ठिकाणी इमाम रेझा आणि हरून अल रशीद यांना दफन केले आहे. हजारो यात्रेकरू इस्लाम पंचांगातील 9वा महिना म्हणजे रमजानचा उपवास करण्याकरिता आज येथे जमले आहेत. थोडे थांबून आणि हसून तो पुन्हा सांगू लागला की पैगंबर मोहम्मदांना रमजानच्या महिन्यात पवित्र कुराणातील प्रथम उतारे सांगितले होते. एका गुहेत सर्वशक्तिमान अल्लाहचे दूत गेब्रियल आणि पैगंबरांना सर्व जीवांना शांती प्रदान करण्यासाठी कुराणाचा उपदेश दिला होता. त्याने आपले दोन्ही हात जोडले आणि नंतर तर्जनीने कपाळाला स्पर्श केला. इस्लाम म्हणजे सृष्टीकर्ता सर्वशक्तिमान अल्लाहच्या आज्ञांचे पालन करणे. कृपया आता आमची शिकवण व व्यवहार ऐका. लगेच आमच्या भोवती यात्रेकरूंचा घोळका जमला आणि डोळे फाडून पाहू लागला, कारण या परिसरात मी म्हणजे एक कुतूहलाचा विषय ठरलो होतो. इब्राहिम स्नेहपूर्वक मला त्याच्या घराच्या अभ्यासिकेत घेऊन गेला. मला तो एक उदारमतवादी धर्मशास्त्रांचा अभ्यासक वाटला. तो आपल्या धर्माची तत्त्वे प्रामाणिकपणे उदार मनाने आणि इतरांवर दया दाखवीत पालन करीत होता. एका फळीवर अनेक जुने अरबी आणि फारसी भाषेतील ग्रंथ ठेवले होते. त्यातून त्याने पवित्र कुराणाची प्रत काढली आणि मंगलाचरणासारखा एक उतारा म्हटला. त्यानंतर तळहात वर करीत तो सांगू लागला, इस्लाम धर्म शिकवतो की एका भगवंताखेरीज इतर कोणीही परमेश्वर नाही आणि मोहम्मद त्यांचे प्रेषित आहेत. भगवंतांनी मोहम्मदांसहित आदम, नोआ, अब्राहम, मोजेस आणि येशू यांच्यासारख्या प्रेषितांद्वारे मानव समाजाला उपदेश दिला आहे. मोहम्मद शेवटचे प्रेषित होत, त्यामुळे त्यांचा उपदेश कयामत किंवा अंतिम दिवसापर्यंत टिकून राहील. त्याने पुढे सांगितले की कशाप्रकारे सर्वशक्तिमान अल्लाहने पृथ्वीवर आपले दूत पाठवले जेणेकरून श्रद्धाळू न्यायाच्या दिवसाकरिता तयारी करू शकतील, त्यांना स्वर्गप्राप्ती होईल अथवा नरकप्राप्ती होईल याची या दिवशी निवड करण्यात येईल. मुसलमानांचा असा विश्वास आहे की कुराण मानवजातीकरिता प्रमुख शास्त्र आहे आणि परमेश्वराने मानव समाजासाठी प्रकट केलेले हे अंतिम शास्त्र होय. त्याने नंतर मला एका मुसलमानाने पालन करण्याच्या 5 गोष्टींविषयी सांगितले. केवळ अल्लाहवर एक परमेश्वर म्हणून विश्वास ठेवणे, दिवसातून 5 वेळा नमाज पढणे, रमजानच्या महिन्यात उपवास ठेवणे, गरिबांना दान करणे आणि आयुष्यात एकदा तरी हज किंवा मक्केची यात्रा करणे. अशा प्रकारे इब्राहिम अनेक तास आपल्या धर्माविषयी बोलत होता. एर्झेरमच्या चहाच्या दुकानातील तो मनुष्य ज्याने मला अल्लाचे नाव किंचाळायला लावले होते, त्याच्यापेक्षा हा किती वेगळा सभ्य होता. मला लक्षणीय धडे शिकायला मिळत होते. प्रत्येक धर्माचे अनेक स्तरांवरील साधक असतात आणि एका संपूर्ण धर्माला त्याच्या काही साधकांवरून जोखणे किंवा नाव ठेवणे खरंच उथळपणाचे द्योतक आहे. सूर्यास्त होताच मेषेद नगरावर एक सोनेरी पडदा पडला. इब्राहिमने मला एक सुक्या मेव्याचा सुशोभित डबा दिला आणि माझा निरोप घेऊन रमजानचा उपवास सोडण्याकरिता तो आपल्या परिवारात सामील झाला.